ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
एका आठवड्यात देणी भागवावीत, साखर कारखान्यांना नोटीस. शेतकऱ्यांची प्रलंबित देयकांच्या बाबतीत ऊस विभागानं आता कडक भूमिका घेतली आहे. एका आठवड्यात जर कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी भागवली नाहीत तर त्यांना पुढील कारवाईला सामोरं जावं लागेल अशी नोटीस ऊस विभागानं कारखान्यांना दिली आहे. सध्याच्या गाळप सत्रामध्ये जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांची प्रलंबित देणी 477.91 करोड इतकी आहेत. कारखान्यांनी केवळ 262.39 करोड रुपये भागवले आहेत. अजूनही 215.51 करोड रुपये प्रलंबित आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये डीएम डॉक्टर अनिल कुमार सिंह यांनी डीसीओ यांना थकबाकी लवकरात लवकर भागवावीत असे आदेश दिले होते. यानंतर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ऊस विभागाच्या कडक भूमिकेमुळे कप्तानगंज साखर कारखान्यानं सध्याच्या गाळप सत्राची देणी भागवणं सुरू केलं आहे. यापूर्वी कारखान्यानं साखर विकून गेल्या सत्रातील 31 करोड भागवले होते. या सत्रात कारखान्यानं जवळपास 27 लाख क्विंटल पेक्षाही अधिक ऊस गाळप केलं आहे, ज्यापैकी 65.81 लाख रुपये बाकी आहेत.